आकाशवाणी मुंबई। कौस्तुभ पटाईत राष्ट्रीय बातम्या देत आहे। ठळक बातम्या। युक्रेन दौरा यशस्वीपणे पूर्ण करून प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांचं मायदेशी आगमन। युक्रेन शांती परिषदेची दुसरी फेरी भारतात घेण्याचा ओरोदिमीर झेलेन्स्की यांचा प्रस्ताव। मन की बात या कार्यक्रमातून प्रधानमंत्री नरेंद्र मोदी उद्या देशवासियांशी संवाद साधणार। नेपाळमध्ये अपघातात मृत्यूमुखी पडलेल्यांचे मृतदेह भारतीय हवाई दलाच्या विमानानं देशात परत आणले जाणार। आणि भारतीय क्रिकेटपटू शिखर धवनची आंतरराष्ट्रीय क्रिकेटच्या तिन्ही प्रकारांमधून निवृत्ती। शांतता प्रस्थापित करण्यावर भारताचा दृढ विश्वास असल्याचं प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी म्हटलं आहे। युक्रेन दौरा यशस्वीपणे पूर्ण करून प्रधानमंत्री आज मायदेशी परतले। युक्रेनचे अध्यक्ष वोलोदिमीर झेलेन्स्की यांच्याशी विधायक चर्चा झाल्याचं प्रधानमंत्र्यांनी समाज माध्यमावर लिहिलं असून युक्रेनमधल्या पाहुणचाराबद्दल आभार व्यक्त केले आहेत। रशिया युक्रेन संघर्ष थांबवण्यासाठी भारत महत्वाची भूमिका पार पाडू शकतो असं युक्रेनचे अध्यक्ष झेलेन्स्की यांनी म्हटलं आहे। युक्रेन शांती परिषदेची दुसरी फेरी भारतात घ्यावी असा प्रस्ताव आपण मोदी यांच्याशी चर्चेदरम्यान मांडला असं झेलेन्स्की यांनी काल किवमध्ये पत्रकार परिषदेत सांगितलं। त्यावेळी शांती स्थापनेच्या कोणत्याही प्रयत्नाला भारताचा पाठिंबा राहील असं मोदी यांनी स्पष्ट केलं। भारताचे प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांचा दौरा युक्रेन रशिया संघर्षावर तोडगा काढण्यात सहाय्यभूत ठरेल असं अमेरिकेनं म्हटलं आहे। हा संघर्ष थांबवण्यासाठी प्रयत्न करणाऱ्या कोणत्याही देशाचं स्वागत असल्याचं अमेरिकेचे राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार जॉन किर्वी यांनी म्हटलं आहे। केंद्रीय संरक्षण मंत्री राजनाथ सिंह यांनी अमेरिकेत वॉशिंग्टन डीसी इथं अमेरिकेचे संरक्षण सचिव लॉयड ऑस्टिन यांची भेट घेतली। यावेळी दोघांमध्ये संरक्षण सहकार्य, उद्योग, प्रादेशिक सुरक्षा आणि इतर आंतरराष्ट्रीय मुद्द्यांवर द्विपक्षीय चर्चा झाली। या चर्चेदरम्यान राजनाथ सिंह यांनी दोन्ही देशांदरम्यानच्या विकासाच्या संधींवर भर दिला। दोन्ही देशांदरम्यान झालेल्या एसओएसए अर्थात सुरक्षा पुरवठा व्यवस्थेबद्दल लॉयड आणि राजनाथ सिंह यांनी समाधान व्यक्त केलं। जगातले विकसित देश मंदी आणि महागाईचा सामना करत असताना भारत त्या मानानं सुस्थितीत आहे असं प्रतिपादन केंद्रीय वाणिज्य आणि उद्योग मंत्री पियुष गोयल यांनी केलं। डब्ल्यूआयआरसी अर्थात पश्चिम भारत प्रादेशिक कौन्सिलच्या 38व्या परिषदेत विकसित भारत 2047 या विषयावर गोयल काल बोलत होते। भारताच्या वाढीचा दर 7% राहील असा अंदाज आंतरराष्ट्रीय नाणेनिधीनं व्यक्त केला आहे। भारत हे जगाचं आशास्थान असल्याचं गोयल म्हणाले। नागरिकांना चांगल्या गुणवत्तेची दूरसंचार सेवा मिळण्यासाठी सर्व दूरसंचार सेवा पुरवठादारांनी आवश्यक त्या उपाययोजना कराव्यात अशा सूचना केंद्रीय दूरसंपर्क मंत्री ज्योतिरादित्य शिंदे यांनी दिल्या आहेत। शिंदे यांनी दूरसंचार सेवा पुरवठादारांसोबत काल नवी दिल्ली इथं बैठक घेतली त्यावेळी ते बोलत होते। सेवेची गुणवत्ता आणि दूरसंचार सेवेला एका उंचीवर घेऊन जाण्यासाठीचं भारताचं 6G ध्येयाबद्दल शिंदे यांनी चर्चा केली। देशात 100% ब्रॉडबँड कव्हरेज करण्यासाठी सहाय्यक ठरणारं धोरण आखण्याची मागणी यावेळी दूरसंचार पुरवठादारांनी केली। कृत्रिम वस्त्र हे आपल्या दैनंदिन जीवनाचा भाग बनले आहेत। देशातल्या मध्यमवर्गीयांच्या राहणीमानात सुधारणा झाल्यामुळे त्याची मागणी वाढत आहे असं केंद्रीय वस्त्रोद्योग मंत्री गिरीराज सिंह यांनी सांगितलं। ते मुंबईत आयोजित केलेल्या 10व्या नॉन वोवन टेक आशिया आंतरराष्ट्रीय प्रदर्शनात बोलत होते। कृत्रिम वस्त्र उत्पादनांद्वारे कृषी, आरोग्य, स्वच्छता आणि गाळण प्रक्रिया या क्षेत्रात नाविन्य आणण्याची गरज असल्याचं सांगत त्यांनी वाढीव रोजगार निर्मितीमध्ये कृत्रिम वस्त्र क्षेत्राची भूमिका स्पष्ट केली। प्रधानमंत्री नरेंद्र मोदी उद्या आकाशवाणीवरच्या मन की बात या कार्यक्रमातून जनतेशी संवाद साधणार आहेत। या कार्यक्रमाचा हा 113वा भाग असेल। या राष्ट्रीय बातम्या आकाशवाणीच्या मुंबई केंद्रावरून देत आहोत। नेपाळमधल्या अपघातग्रस्तांना भारतात परत आणण्याच्या प्रक्रियेवर लक्ष ठेवण्यासाठी युवा कल्याण आणि क्रीडा राज्यमंत्री रक्षा खडसे नेपाळची राजधानी काठमांडू इथं पोहोचले आहेत। त्रिभुवन आंतरराष्ट्रीय विमानतळावर त्यांनी भारताचे नेपाळमधले राजदूत नवीन श्रीवास्तव आणि नेपाळच्या परराष्ट्र व्यवहार मंत्रालयाचे सहाय्यक सचिव भृगु धुंगना यांच्याशी मदतकार्य आणि पुढच्या कार्यवाहीबाबत चर्चा केली। तसंच अपघातातल्या जखमींवर उपचार सुरू असलेल्या त्रिभुवन विद्यापीठ रुग्णालयालाही भेट दिली। काठमांडूतल्या भारतीय दूतावासानं दिलेल्या माहितीनुसार या दुर्घटनेत 27 भारतीय नागरिक मृत्यूमुखी पडले आहेत. यात महाराष्ट्राच्या जळगाव जिल्ह्यातल्या 24 जणांचा समावेश आहे. महाराष्ट्र सरकारच्या विनंतीनुसार त्यांचे मृतदेह भारतीय हवाई दलाच्या विमानानं भारतात आणले जाणार आहेत. दरम्यान प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी या घटनेबद्दल शोक व्यक्त केला आहे. भारतीय दूतावास अपघातग्रस्तांना आवश्यक ती सर्व मदत करत असल्याचं त्यांनी समाजमाध्यमावरच्या पोस्टमध्ये म्हटलं आहे. बदलापूर लैंगिक अत्याचार प्रकरणात सरकारनं आरोपीला पाठीशी घालण्याचा प्रयत्न केल्याचा आरोप शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी केला. मुंबईत दादर इथं शिवसेना भवनासमोर बदलापूर लैंगिक अत्याचार प्रकरणाचा निषेध करण्यासाठी आंदोलन करण्यात आलं त्यावेळी ठाकरे बोलत होते. महाविकास आघाडीचा महाराष्ट्र बंद यशस्वी होणार असल्यानं त्याविरोधात न्यायालयात याचिका दाखल करून अडथळा आणण्यात आल्याचा आरोपही ठाकरे यांनी केला. आपला बंद हा राज्यातल्या महिला मुली सुरक्षित रहाव्यात यासाठी होता असं सांगत राज्यातल्या गावागावात जाऊन या अत्याचाराचा निषेध करण्याचं आवाहनही ठाकरे यांनी केलं. बहुउपयोगी MH-60 सीहॉक हेलिकॉप्टर श्रेणीतल्या 5,28,00,000 अमेरिकी डॉलर एवढ्या किमतीची पाणबुडीविरोधी लढाऊ यंत्रणा परदेशी लष्करी विक्री प्रक्रियेला अमेरिकेनं मंजुरी दिली आहे. अमेरिकेचे राज्य सचिव अँथनी ब्लिंकन यांनी याबाबत पुढाकार घेतला. अमेरिकी काँग्रेसच्या परवानगीनं संरक्षण सुरक्षा सहकार्य संस्थेनं याबाबतच्या मंजुरी प्रमाणपत्र प्रक्रिया पूर्ण केली. यामुळे संरक्षण भागीदारी प्रक्रियेतला महत्वपूर्ण सहकारी असलेल्या भारतासोबत द्विपक्षीय धोरणात्मक संबंध मजबूत करण्यासह वॉशिंग्टनच्या परराष्ट्र धोरणही मजबूत होणार असल्याचं अमेरिकी प्रशासनानं म्हटलं आहे. आसाममधल्या धिंग इथं अल्पवयीन मुलीवर बलात्कार करणाऱ्या मुख्य आरोपीचा आज सकाळी मृत्यू झाला. गुन्ह्याचा तपास चालू असताना आरोपी घटनास्थळावरून पळून गेला. त्यानंतर त्यानं तलावात उडी मारल्यानं त्याचा मृत्यू झाला. पोलिसांनी राज्य आपत्ती प्रतिसाद दलाच्या मदतीनं त्याचा मृतदेह बाहेर काढला. युनायटेड नेशन्स रिलीफ अँड वर्क्स एजन्सी या पॅलेस्टाईन निर्वासितांसाठी काम करणाऱ्या संघटनेनं गाझामध्ये पोलिओचा उद्रेक होण्याची चिंता व्यक्त केली आहे. पोलिओ लसीचा अपुरा पुरवठा आणि शीतसाखळीचा अभाव यामुळे तिथल्या बालकांमध्ये रोगाचा प्रादुर्भाव होत आहे. महिनाअखेरीस गाझामधल्या 10 वर्षांतील 6,40,000+ अधिक बालकांसाठी 2 टप्प्यात लसीकरण मोहीम राबवण्यात येईल अशी माहिती संयुक्त राष्ट्रांचे सरचिटणीस अँटोनियो गुटेरेस यांनी दिली. पंडित कुमार गंधर्व स्मृती महोत्सव आजपासून 2 दिवस मध्यप्रदेशात देवास इथं आयोजित करण्यात येत आहे. या समारंभात प्रसिद्ध गायिका विदुषी सुधा रघुरामन यांना कुमार गंधर्व राष्ट्रीय पुरस्कारानं सन्मानित करण्यात येणार आहे. देशाच्या विविध भागातल्या कलाकारांचे कार्यक्रम महोत्सवात होणार आहेत. त्यात शांतनू गोखले यांचं तबलावादन, शुभदा पराडकर यांचं गायन, निलाद्री कुमार यांचं सतारवादन यांचा समावेश आहे. जॉर्डनची राजधानी अम्मान इथं सुरू असलेल्या 17 वर्षांखालच्या कुस्ती अजिंक्यपद स्पर्धेत भारतीय महिला कुस्तीपटूंनी 185 गुणांसह पहिल्या वहिल्या सांघिक अजिंक्यपदाला गवसणी घातली. भारताच्या काजलनं युक्रेनच्या प्रतिस्पर्ध्यावर 9-2 अशी मात करून स्पर्धेतलं 5वं सुवर्णपदक भारताला मिळवून दिलं. याआधीच्या सामन्यांमध्ये आदिती कुमारी, नेहा पुलकित आणि मानसी लाथेर यांनी आपापल्या वजनी गटात सुवर्णपदकावर नाव कोरलं. श्रुतिका पटेल हिला मात्र रौप्य पदकावर समाधान मानावं लागलं. राजबाला आणि मुस्कान या दोघींनी आपापल्या वजनी गटात कांस्य पदक मिळवलं. भारतीय क्रिकेटपटू शिखर धवननं आंतरराष्ट्रीय क्रिकेटच्या तिन्ही प्रकारांमधून तसंच देशांतर्गत क्रिकेटमधून निवृत्ती घेण्याचा निर्णय जाहीर केला. समाज माध्यमांवर प्रसारित केलेल्या एका चित्रफितीद्वारे धवनने निवृत्तीचा निर्णय जाहीर केला. चाहत्यांच्या प्रेम आणि पाठिंब्याबद्दल शिखर धवननं कृतज्ञता व्यक्त केली. त्यानं डिसेंबर 2022 बांगलादेशविरुद्धच्या एकदिवसीय मालिकेत भारताकडून शेवटचा सामना खेळला होता. धवननं 2010 ते 2022 34 कसोटी 167 एकदिवसीय सामने आणि 66 T20 सामन्यांमध्ये भारताचं प्रतिनिधित्व केलं आहे. गुजरात, मध्य प्रदेश, त्रिपुरा आणि मिझोरम इथं उद्या अतिवृष्टी होण्याचा इशारा हवामान विभागानं वर्तवला आहे. कोकण, गोवा, मध्य महाराष्ट्र, झारखंड, ओदिशा, पश्चिम बंगाल, मेघालय आणि पूर्व राजस्थानात मुसळधार पावसाची शक्यताही हवामान खात्यानं व्यक्त केली आहे. ठळक बातम्या पुन्हा एकदा. युक्रेन दौरा यशस्वीपणे पूर्ण करून प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांचं मायदेशी आगमन. युक्रेन शांती परिषदेची दुसरी फेरी भारतात घेण्याचा ओलोदिमीर झेलेन्स्की यांचा प्रस्ताव. मन की बात या कार्यक्रमातून प्रधानमंत्री नरेंद्र मोदी उद्या देशवासियांशी संवाद साधणार. नेपाळमध्ये अपघातात मृत्यूमुखी पडलेल्यांचे मृतदेह भारतीय हवाई दलाच्या विमानानं देशात परत आणले जाणार. आणि भारतीय क्रिकेटपटू शिखर धवनची आंतरराष्ट्रीय क्रिकेटच्या तिन्ही प्रकारांमधून निवृत्ती. याबरोबरच आकाशवाणी मुंबई केंद्रावरचं हे राष्ट्रीय बातमीपत्र संपलं. नमस्कार.